आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज आसाम आणि पुदुचेरीच्या पक्ष कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून साधणार संवाद. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील 170 पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या. अमेरिकेनं गुप्तपणे इराणमध्ये जमिनीवरील आक्रमणाची योजना आखल्याचा इराण संसद अध्यक्षांचा आरोप. आणि पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूची सुवर्ण पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी नमो ऍपच्या माध्यमातून मेरा बूथ सबसे मजबूत संवाद या उपक्रमाअंतर्गत आज आसाम आणि पुदुचेरीच्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या दशकभराच्या कालावधीत आसामची प्रगती सर्वांसमोर असल्याचं सांगून विविध विकासात्मक प्रगतीसाठी राज्याची ओळख होत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. या विकासकामांमुळे नागरिक आणखी 5 वर्षांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला कौल देण्यास सज्ज झाली असल्याचंही म्हटलं आहे. या सरकारनं पुदुच्चेरीतील नागरिकांची आकांक्षापूर्ती केल्याचं मोदींनी अन्य एका संदेशात नमूद केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भागातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. केरळमध्ये काल एका प्रचार फेरीला संबोधित करताना ते बोलत होते. पश्चिम आशियामध्ये केरळमधील नागरिक मोठ्या संख्येनं आहेत, त्या पार्श्वभूमीवर एकंदर परिस्थितीवर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. या संवेदनशील मुद्द्याचं राजकारण केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली. आखाती देशांमधील भारतीयांची सुरक्षा पणाला लावून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचं ते म्हणाले. काल झालेल्या मन की बात या संवादातही पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचं वातावरण आहे, अशा आव्हानात्मक स्थितीतून आपण एकजुटीनं बाहेर पडूया असं आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केलं आहे. सध्याच्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अधिसूचना जारी करून 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत केरोसिन वितरणाला परवानगी दिली आहे. ज्या भागामध्ये केरोसिनचा वापर बंद करण्यात आला होता त्या भागात केवळ घरगुती वापरासाठी वितरकांना केरोसिन वितरणाची परवानगी देण्यात आली असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं नमूद केलं आहे. ही सूचना तत्काळ अंमलात आणली आहे. या अधिसूचनेनुसार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना स्वतःच्या मालकीच्या विक्री केंद्रांवर 5,000 लिटर केरोसिन साठवता येऊ शकेल. वितरण प्रक्रिया वेगवान करण्यासाठी विक्रेते आणि वाहतूकदारांना परवानाविषयक काही विशिष्ट नियमांमधून सवलत देण्यात आली आहे. दरम्यान 94,000 टन एलपीजीची वाहतूक करणाऱ्या 2 भारतीय ध्वजधारक जहाजांनी होर्मुझ समुद्रधुनी ओलांडली आहे. ही वाहक जहाजं 2 दिवसात भारतीय किनाऱ्यांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे, तर BWTYR जहाज उद्या मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा असून दुसरं ELM जहाज मंगलोरच्या दिशेनं मार्गस्थ झालं आहे. संसदेच्या अधिवेशनात आज लोकसभेत नादारी आणि दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक 2025 चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. 2016च्या विधेयकामध्ये सुधारणा करण्याच्या हेतून नवीन विधेयक चर्चेसाठी येईल. त्याचबरोबर देशाला डाव्या कडव्या विचारसरणीच्या चळवळीपासून मुक्त करण्याच्या दिशेनं करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवरही सभागृहात आज चर्चा होणार आहे. तर राज्यसभेत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन विधेयक 2026 विचारार्थ आणि मंजुरीसाठी चर्चेला घेतलं जाईल. हे विधेयक सशस्त्र पोलीस दलातील काही गटातील अधिकाऱ्यांची भरती आणि सेवेच्या शर्तींबाबतच्या नियमांचं नियमन करणं या उद्देशानं मांडलं जाईल. या बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं भवानीपूर आणि नंदीग्रामसारख्या महत्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या 170 पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयोगानं 11 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह 184 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना आणि पदांच्या फेररचनेला मंजुरी दिली आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील चौथी पुरवणी मतदार यादी काल रात्री जाहीर केली. या यादीत किती नामं समाविष्ट किंवा वगळण्यात आली आहेत याबाबत मात्र स्पष्टता नाही. या यादीमध्ये 2,00,000 नवीन मतदारांच्या नावांचा समावेश आहे. यासह 4 पुरवणी याद्या मिळून आतापर्यंत जवळपास 35,00,000 नावं प्रकाशित करण्यात आली आहेत. अमेरिका मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करत असल्याचं दिसत असलं तरी अमेरिकेनं गुप्तपणे इराणमध्ये जमिनीवरील आक्रमणाची योजना आखल्याचा आरोप इराण संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी केला आहे. अशा संभाव्य लष्करी मोहिमांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा देत हा संघर्ष अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याचा मार्ग शोधण्याचा एक भाग म्हणून सौदी अरेबिया, इजिप्त, तुर्कस्तान आणि पाकिस्तान या देशांचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादमध्ये काल एकत्र आले होते. या बैठकीनंतर कोणतंही संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं नाही. दरम्यान 3,500 खलाशी आणि नौसेनेतील सैनिकांना घेऊन अमेरिकेचं जहाज USS त्रिपोली मध्यपूर्वेत दाखल झालं आहे अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिली आहे. पाकिस्तानच्या लष्करानं कुनार प्रांतातील असदाबादमध्ये अफगाणिस्तानच्या लष्करावर तोफगोळ्यांचा मारा केल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केला आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. सरकारी उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी पाकिस्तानच्या लष्करानं ग्रामीण भागातील नागरी वस्तीवर हल्ला करण्यासाठी तोफांचा आणि मोठ्या शस्त्रांचा वापर केल्याचं म्हटलं आहे. दोन्ही देशांदरम्यान फेब्रुवारीपासून संघर्ष सुरू आहे. लेबनानमधील इस्रायलची लष्करी कारवाई अधिक तीव्र झाली आहे. इस्रायलनं दक्षिण लेबनानमध्ये क्षेत्र विस्तार करत नव्याने हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाच्या क्षेत्रविस्ताराचे आदेश दिले असून त्यामागे हिजबुल्लाहची घुसखोरी रोखणं आणि इस्रायलच्या उत्तर सीमेवरील सुरक्षा बळकट करणं हा उद्देश असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यामध्ये सीमेजवळ दारुगोळा पेरणाऱ्या हिजबुल्लाच्या सैनिकांना ठार केल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. तोफांचा मारा आणि हवाई हल्ले करून लेबनानमधील अनेक शहरं लक्ष्य करण्यात आली आहेत. सुदानमधील कोर्दोफान प्रांतात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 5 मुलं, 2 महिलांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. निमलष्करी दलातील जलद प्रतिसाद दल आणि त्यांच्याशी हातमिळवणी केलेल्या बंडखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचं सुदान डॉक्टर्स नेटवर्कनं म्हटलं आहे. व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनविषयक राष्ट्रीय सल्लागार समितीची 5वी बैठक काल दिल्लीत पार पडली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट व्हावी या महत्वाच्या मुद्यावर समितीच्या सदस्यांनी आपले विचार, सूचना आणि अभिप्राय मांडावेत असं आवाहन त्यांनी केलं. अंमली पदार्थ सेवनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवण्याच्या गरजेवर तसंच जनजागृती मोहिमा राबवण्यात यावा यावर त्यांनी भर दिला. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या 5व्या दिवशी काल रायपूर इथं हॉकी, फुटबॉल आणि भारत्तोलन या स्पर्धा पार पडल्या. तर अंबिकापूर इथं कुस्तीचे सामने झाले. भारत्तोलन स्पर्धेत महाराष्ट्राच्या साक्षी बुरकुलेनं महिलांच्या 86 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं तर मिझोरामच्या झोसांग झुआलीनं 86 किलोपेक्षा अधिक वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. झारखंड आणि हिमाचल प्रदेशच्या कुस्तीपटूंनी प्रत्येकी 2 सुवर्णपदकं पटकावली. मिझोरमच्या भारत तोलकांनी 2 सुवर्णपदकं तर जम्मू आणि काश्मीरनं कुस्तीमध्ये 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवत आपल्या पदकांचं खातं उघडलं. या क्रीडा स्पर्धा 25 मार्चपासून सुरू असून त्या 3 एप्रिलपर्यंत सुरू राहतील. 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 3,000 अधिक खेळाडू यामध्ये सहभागी होत आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सनं 4 गडी बाद 220 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या 78 आणि रॉयल रिकल्टनच्या 81 धावांच्या जोरावर 19 षटकं, 1 चेंडूत विजयी धावसंख्या गाठली. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थान, दिल्ली, चंडीगढ, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवत नारंगी बावटा दिला आहे. तर मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश भागातही अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नमो ऍपच्या माध्यमातून पंतप्रधान आसाम आणि पुदुचेरीच्या पक्ष कार्यकर्त्यांशी आज साधणार संवाद. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये 170 पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या. अमेरिकेनं गुप्तपणे इराणमध्ये जमिनीवरील आक्रमणाची योजना आखल्याचा इराण संसद अध्यक्षांचा आरोप. आणि पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या 5व्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूची सुवर्णपदकाची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.